hits 93.5 Red FM वर रुद्रा तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये एक महत्त्वपूर्ण विषय संपूर्ण आठवडाभरापासून आपण बोलतो आहोत. शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छता ग्रहांची संख्या जी आहे ती जरा कमी आहे, जरा नाही जरा जास्तच कमी आहे. 550 स्वच्छता गृह संपूर्ण शहरभर आहेत आणि लोकसंख्या जर आपली विचारात घेतली तर ती लाखाच्या घरात मोडते असे एकूण कळालंय या संपूर्ण आठवड्यात. की बाबा रे, हगणदारी मुक्त आपलं शहर करण्यासाठी, आपला जिल्हा करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जातात. म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जे आहेत डॉक्टर विजयजी, त्यांच्याशी बोलल्यानंतर हे समजलं की तुमच्या घराच्या परिसरात जर शौचालय नसेल, तुमच्याकडे जागा आहे, तुम्हाला शौचालय उभारण्याची इच्छा आहे मनामध्ये, तर नाशिक महानगरपालिकेला तुम्ही फॉर्म भरून द्या. प्रॉपर सर्वे केला जातो, सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान म्हणून 12,000 रुपयेसुद्धा मिळतात. हे 12,000 रुपये 2 हप्त्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आधी तुम्हाला 6,000 रुपये मिळतात आणि त्यानंतर परत 6,000 रुपये दिले जातात. ह्या प्रोसेसमधून तुमच्यावर येणारा खर्चाचा बोजा तुमच्यावर जास्त पडणार नाही आणि हायजिनिक वातावरणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या दोनही गोष्टींची पूर्तता ॲट द सेम टाईम होत असेल तर जरा इनिशिएटिव्ह घ्या, जरा स्वतः जाऊन स्वतःच्या परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा. सोबतच 119 नवीन स्वच्छतागृह आपल्या शहरामध्ये उभारली जाणार आहेत आणि लोकांच्या इच्छा आपण जाणून घेतलेल्या आहेत त्या नाशिक महानगरपालिकेपर्यंतसुद्धा पोहोचवण्यात आलेल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या प्रोसेसला सुरुवात होईल. डेफिनेटली थोडा वेळ जाणार या संपूर्ण प्रोसेसमध्ये, पण याचं आउटपुट काय असणार आहे हे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. एक ट्रॅक प्ले कर रहे है की अँड का से जी हजुरी, एन्जॉय करा. थोडाच वेळात या विषयासंदर्भात जोडला गेलेला एक आणखीन महत्त्वाचा इम्पॉर्टंट शेवटला धागा आपण त्याची उकल करणार आहोत, तो उलगडणार आहोत. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.